आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी. शिवसेनेकडून औरंगाबादमधून संदीपान भुमरे यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर. देशातल्या लोकशाहीकडे जगभराचं लक्ष असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नांदेडमधल्या प्रचारसभेत प्रतिपादन. आणि मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाकडून या आठवड्यात सुमारे 9.5 किलो सोनं जप्त. 8 जणांना अटक. बातम्या विस्तारानं. लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी अर्जांची छाननी आज होत आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. लातूर लोकसभा मतदारसंघात 36 व्यक्तींनी दाखल केलेल्या 50 अर्जांपैकी छाननीत 5 अवैध ठरले असून 31 व्यक्तींचे अर्ज वैध ठरले आहेत. सातारा लोकसभेसाठी एकूण 24 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज केलेल्या छाननीमध्ये 21 उमेदवारांचे अर्ज वैध तर 3 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवारांनी 40 अर्ज दाखल केले होते. आज पार पडलेल्या छाननीत 21 उमेदवारांची 27 अर्ज वैध ठरले असून 7 उमेदवारांचे 13 अर्ज अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सादर झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. या मतदारसंघात एकूण 9 उमेदवारांनी 13 अर्ज दाखल केले आहेत. तिसऱ्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकांसाठी येत्या सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्जपत्र मागे घेता येणार आहेत. या टप्प्यात राज्यातल्या लोकसभेच्या 11 जागांसह देशातल्या एकूण 94 जागांसाठी येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बीड लोकसभा निवडणुकीत आज अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत 11 उमेदवारांनी 25 अर्ज घेतले आहेत. पहिल्या दिवशी 39 उमेदवारांनी 92 अर्ज घेतले होते. दुसऱ्या दिवशी 30 उमेदवारांनी 68 अर्ज घेतले आहेत. या 3 दिवसात एकूण 80 उमेदवारांनी 185 अर्ज घेतले आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आज 4 उमेदवारी अर्ज दाखल झाले. दिवसभरात 10 उमेदवारांच्या नावाने 14 अर्ज घेतले असून आतापर्यंत 95 जणांनी एकूण 185 अर्ज घेतले आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आज 9 जणांना 22 नामनिर्देशन पत्रांचं वितरण करण्यात आलं. जालना लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता आज तिसऱ्या दिवशी 7 जणांनी 17 नामनिर्देशन पत्रं घेतली आहेत. चौथ्या टप्प्यात लोकसभेच्या 96 जागांसाठी 9 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात 13 मे रोजी मतदान होणार आहे. त्यात राज्यातल्या 11 जागांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काल महाराष्ट्रातल्या भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली चिमूर नागपूर आणि रामटेक या 5 मतदारसंघांसाठी अंदाजे सरासरी 63.25% मतदान झालं. गडचिरोली चिमूर मतदारसंघात सर्वाधिक 71.61% तर नागपूर मतदारसंघात सर्वात कमी 54.49% मतदानाची नोंद झाली. भंडारा गोंदिया मतदारसंघात 64.72% चंद्रपूरमध्ये 67.57% तर रामटेक मतदारसंघात 61% मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात नितीन गडकरी सुधीर मुनगंटीवार प्रतिभा धानोरकर राजू पारवे श्यामकुमार बर्वे सुनील मेंढे प्रशांत पडोळे अशोक नेते नामदेव किरसान या प्रमुख नेत्यांसह एकूण 97 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. देशभरात 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगत्वांचं प्रमाण 40% जास्त असलेल्या मतदारांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं घरूनच मतदान करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी 12 ड हा अर्ज भरून द्यावा लागतो. गडचिरोलीतल्या 1438 मतदारांनी या सुविधेसाठी नोंदणी केली होती. घरूनच मतदान करण्याची संधी असली तरी ती ऐच्छिक आहे. त्यामुळेच 111 वर्ष वय असलेल्या फुलमती सरकार यांनी मतदान केंद्रावर जाऊनच मतदानाचा अधिकार बजावला. फुलमती या मुलचेरा तालुक्यातल्या गोविंदपूर इथल्या रहिवासी. मतदान केंद्रावर जाऊनच मतदान करण्याच्या प्रबळ इच्छेनं त्यांनी घरूनच मतदान करण्याची संधी नाकारली आणि काल प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येत आपला मताधिकार बजावला. अर्थात प्रत्येक मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सहकार्यासाठी असलेले स्वयंसेवक त्यांचा आधारही झाले. यातून फुलमती यांनी घराबाहेर न पडलेल्या असंख्य मतदारांसमोर स्वतःचं आदर्शवत उदाहरण ठेवलंय आणि प्रत्यक्ष कृतीतून मताधिकाराचं कर्तव्य पार पाडण्याचा संदेशही देशभर पोहोचवलाय हे नक्की. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेनं राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्यानंतर लोकसभेच्या रिंगणात उतरलेले ते राज्यातले दुसरे मंत्री आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना रिंगणात उतरवलं आहे. गेल्यावेळी एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी त्यांना पराभूत केलं होतं. जलील यावेळीही निवडणूक रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीनं औरंगाबादमधून अफसर खान यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीनं आतापर्यंत 46 जागांवरचे उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार अजून जाहीर व्हायचे आहेत. महायुतीनं आतापर्यंत 42 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात भाजपा 26, शिवसेना 11, राष्ट्रवादी काँग्रेस 4 आणि महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा मिळाली आहे. उत्तर मध्य मुंबई, वायव्य मुंबई, दक्षिण मुंबई, नाशिक, पालघर आणि ठाण्यातल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा व्हायची आहे. या सर्व जागांवर शेवटच्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार असून सर्व अर्ज भरण्याची सुरुवात 26 एप्रिल रोजी होईल. भारतातल्या मजबूत लोकशाहीकडे संपूर्ण जगाचं लक्ष असून लोकशाहीत मतदान ही सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे देशात होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नांदेड इथं निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. पहिल्या टप्प्यातल्या मतदानाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात दलित गरीब यांच्याकडे दुर्लक्षच केल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या 5 वर्षात देशात विकास घडवून आणण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. यानंतर त्यांनी परभणी इथंही प्रचारसभा घेतली. गेल्या दशकात झालेल्या समावेशक विकासानुसार सबका साथ सबका विकास सार्थ ठरवण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागानं सुमारे 9.5 किलो सोनं जप्त केलं आहे. त्याचं मूल्य सुमारे 5.71 कोटी इतकं आहे. 15 ते 18 एप्रिल दरम्यान 14 विविध प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत 8 जणांना अटक झाली आहे. हे सोनं 2 भारतीय नागरिक आणि परदेशी नागरिकांना अडवून जप्त करण्यात आलं आहे. रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं खेड तालुक्यात 2 विनापरवाना बंदुका जप्त केल्या आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अनिल गुहागरकर आणि राजेश साळवी अशी आरोपींची नावं आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे ही कारवाई करण्यात आली. श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका आणि स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरु केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि उद्या रायगड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. राज्याच्या विविध भागात आजही पाऊस झाला. लातूर शहर आणि परिसरात आज दुपारी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. सुमारे तासभर चाललेल्या पावसाने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. सोलापूर जिल्ह्यात आज संध्याकाळी झालेल्या वादळी पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं. तसंच पाण्याचा प्रवाह वाढल्यानं अक्कलकोट तालुक्यात बासलेगाव, गरोळगी किनी या 2 गावांचा संपर्क तुटला आहे. नांदेड शहर आणि परिसरात आज संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धुळीचे वादळ आणि नंतर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानावर थोड्याच वेळात म्हणजे 7:30 वाजता दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातल्या सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान. येत्या 2-3 दिवसात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 3र्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी. शिवसेनेकडून औरंगाबादमधून संदीपान भुमरे यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर. देशातल्या लोकशाहीकडे जगभराचं लक्ष असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नांदेडमधल्या प्रचारसभेत प्रतिपादन. आणि मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाकडून या आठवड्यात सुमारे 9.5 किलो सोनं जप्त, 8 जणांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.